आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. अस्तंत बंगालांतल्या मतदार यादींच्या एसआयआर विशीं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करपाचे निर्देश वेंचणूक आयोगान दिल्यात. सरकारान अटल पेन्शन येवजण 2030-31 मेरेन चालू दवरपाचो निर्णय घेतला. तशेंच भारतीय ल्हान उद्देग विकास बँकेक 5,000 कोटी रुपया इक्विटी आधार दिवपाक मान्यताय दिल्या. सर्वोच्च न्यायालयान शिटकावणी दिल्या की अरावली पर्वतरांगेन बेकायदेशीर खणकामाक लागून अपरिवर्तनीय लुकसान जावंक शकता. दादल्यांच्या क्रिकेटान काल जाल्ल्या T20 मॅचीन भारतान न्यूझीलंडाक हारयलो. ह्या जैताक लागून भारतान 5 मॅचींच्या T20 मांड 1-0 अशी आघाडी घेतली. आतां पुराय खबरो. अस्तंत बंगालांतल्या मतदार यादींच्या खाशेल्या सघन सुदारणा एसआयआर विशीं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करपाचे निर्देश वेंचणूक आयोगान दिल्यात. तार्किक विसंगती आशिल्ली नांवां आनी मान्यताय नाशिल्ल्या वर्गांतलीं नांवां सार्वजनीक रित्या प्रदर्शीत करप अनिवार्य आसा आनी प्रभावीत मतदारांक डॉक्युमेंट सादर करपाची आनी थारायल्ल्या काळा भितर सुनावणेची संद दिता. तशेंच चालू आशिल्ल्या एसआयआर 2026 संबंधी ह्या म्हयन्याच्या सुरवेक सर्वोच्च न्यायालयान जारी केल्ल्या आदेशाची खर अंमलबजावणी करपाचो निर्देश वेंचणूक आयोगान अस्तंत बंगालच्या अधिकाऱ्यांक दिला. सरकारान अटल पेन्शन येवजण 2030-31 मेरेन सुरू दवरपाक तशेंच प्रचारात्मक आनी विकासात्मक उपक्रमा खातीरच्या निधी सहाय्याचो विस्तार करपाक मंजुरी दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षते खाला काल नवी दिल्लीन जाल्ले मंत्रीमंडळ बसकेन हो निर्णय घेतला. असंघटीत क्षेत्रांतल्या कामगारांक जाणटेपणान उत्पन्नाची सुरक्षितताय दिवपाच्या हेतान May 2015 ही येवजण सुरू केल्ली. मंत्रीमंडळान स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलॉपमेंट बँक ऑफ इंडिया SIDBI 5,000 कोटी रुपयांचे इक्विटी सहाय्य दिवपाक मंजुरी दिल्या. ह्या निर्णयाक लागून सुमारे 25,74,000 नवे सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग MSME लाभार्थ्यांक फायदो जातलो असो अदमास आसा. अरावली पर्वतरांगेतल्या खणकामाची आणि संबंधित मुद्द्यांविषयी सखोल आणि सर्वंकष चौकशी करपा खातीर संबंधित मळावेल्या तज्ज्ञांची समिती स्थापन करतले अशे सर्वोच्च न्यायालयान काल जाहीर केला. बेकायदेशीर खणकामाक लागून अपरिवर्तनीय लुकसान जावंक शकता अशें न्यायालयान म्हळां. मुखेल न्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्या बागची आनी विपुल एम पंचोली हांच्या खंडपीठान अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी आनी एमिकस क्युरी के परमेश्वरा हांकां 4 आठवड्यां भितर खणकामांत तज्ञ आशिल्ल्या पर्यावरण तज्ञ आनी शास्त्रज्ञांची नांवां सुचोवपाचे निर्देश दिले. जाका लागून ह्या बाबींचो अभ्यास करपा खातीर तज्ञ समिती स्थापन करपाक मेळटली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशा खाला आनी देखरेखी खाला ही समिती काम करतली अशें खंडपीठान म्हळां. सामायिक आव्हानाचेर खासा करून दहशतवादा आड लढपाक राष्ट्रांनी सहकार्य करप आतां पयली परस आनिकूय गरजेचें आसा अशें विदेश वेव्हार मंत्री डॉ जयशंकर हांणी काल नवी दिल्लींत तांचे स्पॅनिश समपदस्थ जॉस मॅन्युएल आल्बरेस बुएनो कडेन जाल्ल्या चर्चेच्या उक्तावण सत्रांत उलयतना म्हळें.
India and Spain enjoy warm and friendly relations rooted in shared democratic values and respect for multilateralism and a rule-based order. Our political engagement has grown steadily, marked by regular high-level exchanges. India and Spain will celebrate in 2026, this year, the 70th anniversary of the establishment of our diplomatic relations, as well as the dual year of culture, tourism and artificial intelligence.
निती आयोगान काल नवी दिल्लींतल्या शिमीट, ॲल्युमिनियम आनी MSME क्षेत्रां खातीर डिकार्बनायझेशन रोडमॅप मांडपी अहवाल जाहीर केल्यात. ह्या कार्यावळीत निती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बॅरी हांणी भारताच्या उदरगत प्रवासान MSME क्षेत्राची आनी सातत्यपूर्ण आर्थिक वाढीची म्हत्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. रोजगार, नवनिर्माण आनी समावेशक वाढीचो मुखेल चालक आशिल्ल्या MSME क्षेत्र घटमूट करपाचे म्हत्व तांणी अधोरेखित केले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन GST, बेटर एंड सिंपलर.
मुखेल वेचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी सांगला, बूथ पावड्या वेले अधिकारी हे देशांतल्या वेचणुकेचेर आदारिल्ले लोकशाय वेवस्थेचे मूलभूत आधारस्तंभ आसात. ते काल नवी दिल्लीन इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट IICDEM 2024 उलयताले. भारत ही लोकशायेची जननी असा आणि प्रत्येक पात्र मतदाराचो आसपाव आशिल्लो शुद्ध व अचूक मतदार यादी दवरप हे लोकशाही बळकट करपा खातीर गरजेचे आसा असे ताणी म्हणले.
Indian elections become one of the largest exercise on planet year after year in terms of logistics, numbers and transparency. The last year Lok Sabha elections, more than a billion voters, more than 640 million exercised their franchising, more than a million polling stations and roughly 1.8 to 2 crore people involved in this exercise is a feat.
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग हांणी सांगले, भारत आपल्या अणुऊर्जा कार्यावळीच्या महत्वाच्या टप्प्यार आसा. जे सुदारणाचो हेतू उर्जा सुरक्षा घटमूट करपा बरोबरच उंचेल्या सुरक्षेचे मानक सांबाळपाचो आसा. नवी दिल्लीन पत्रकार परिषदेन पत्रकारांकडे उलयतना सिंग हांणी सांगले, हालींच संमत जाल्ल्या अणुकायद्या खाला सरकार सविस्तर नेम तयार करता. सरकार गरजेच्या सुरक्षा उपायांचेर तडजोड करिनासतना खासगी क्षेत्रासयत बिगर सरकारी संघटना खातीर अणुकेंद्रीय क्षेत्र उक्त करता असे त्यांनी मुखार सांगले. राष्ट्रपती भवन संकुलांत आशिल्ल्या अमृत उद्यान 3 फेब्रुवारी ते 31 मार्च मेरेन सकाळी 10 ते सांजवेळा 6 मेरेन लोकां खातीर उक्ते आसतले. दर सोमारा देखरेखी खातीर आनी 4 मार्चाक होळये दिसा जार्दीन बंद आसतले. जार्दीनांत प्रवेश सगळ्यां खातीर फुकट आसा. दिल्ली राष्ट्रीय राजधानी वाठारांतल्या हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकांत सुदारणा करपा खातीर केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि हेर भागधारकांक 4 सप्तकां भितर आपलो कृती आराखडो सादर करपाचो निर्देश सर्वोच्च न्यायालयान काल दिला. केंद्रीय प्रदूषण निरीक्षण एजन्सी कडल्यान सुचयल्ल्या दीर्घकालीन उपायांचेर ही कृती येवजण लक्ष केंद्रीत करतली. भारताचे मुखेल न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश जॉयमाल्या बागची आणि विपुल एम पंचोली यांच्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठान हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोग CAQM सादर केल्ल्या अहवालाची दखल घेतली. इस्रायलाचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू हांणी संवसारीक फुडाऱ्यांचो आसपाव आशिल्ल्या गाझा शांतताय मंडळाचो भाग जावपाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांचे आमंत्रण मान्य केला. इस्रायलाच्या प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयान सोशल मिडिया प्लॅटफॉर्माचेर ही घोषणा केल्या. मजगती नॉर्वे आणि स्वीडन हांणी सध्याच्या पावण्याचेर या मंडळात सहभागी न जावपाचो निर्णय घेतिल्ल्याचे सांगला. संवसारीक संघर्षात मध्यस्थ म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेची भूमिका ही संस्था घेऊंक शकता असो हुस्को फ्रान्सान हाचे पयली उक्तायिल्लो आणि त्याच भूमिकेचे अनुसरण नॉर्वे आणि स्वीडन करता. भारतीय हवामान खात्यान आज अंदमान आणि निकोबार जुव्यांचेर आणि राजस्थानात गडगड आणि जोगला मारपाचो अदमास उक्तायला. हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि लडाख हांगाय अशीच परिस्थिती आसतली. फुडल्या 2 दिसां खातीर जम्मू काश्मीर, लडाख, गिलगीट, बाल्तिस्तान, मुझफ्फराबादान गडगड आणि कऱ्यांच्या पावसासयत गोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. दादल्यांच्या क्रिकेटान काल राती नागपुरात झाल्या 5 मॅचीच्या माळेंतल्या पहिल्या T20 मॅचीन भारतान न्यूझीलंडाक 48 धावण्यांनी हरयलो. या जैताक लागून भारतान 5 मॅचीच्या T20 माळेंत 1-8-0 अशी आघाडी घेतली. भारतान दिल्ल्या 239 धावण्याच्या लक्ष्याचो फाटलाव करपी न्यूझीलंडाक निर्धारित 20 ओव्हरींनी 7 कडे वगडावन फक्त 190 धावण्यो करपाक शक्य जाले. बॅडमिंटनान इंडोनेशिया मास्टर्स 2024 सर्तीन भारतीय शटलर्स 16व्या फेरयेन खेळटले. दादल्यांच्या एकोडे गटान आज लक्ष्य सेन हाँगकाँगच्या जेसन गुनावाना आड खेळटलो. जाल्यार आदलो संवसारीक वस्तार किदांबी श्रीकांत चायनी तायपेच्या चाव टीएन चेन आड झुजपाचो आसा. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. अस्तंत बंगालांतल्या मतदार यादींच्या SIR विशीं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करपाचे निर्देश वेचणूक आयोगान दिल्या. सरकारान अटल पेन्शन येवजण 2030-31 मेरेन चालू दवरपाचो निर्णय घेतला. तसेच भारतीय ल्हान उद्देग विकास बँकेक 5,000 कोटी रुपया इक्विटी आधार दिवपाक मान्यताय दिल्या. सर्वोच्च न्यायालयान शिटकावणी दिल्या की अरावली पर्वतरांगेन बेकायदेशीर खणकामाक लागून अपरिवर्तनीय लुकसान जावंक शकता. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.